नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुक्त, सर्वसमावेशक आनी समृद्ध इंडो पॅसिफीक खातीर क्लॉडच्या वचनबद्धतायेचेर उजवाड घातला. आपल्या आड बदनामी करपी व्हायरल जावपी व्हिडिओचेर गोंयकारांनी विश्वास दवरचो न्हय अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां. सकारात्मक शिक्षणीक वातावरण निर्मिती खातीर वेवस्थापन आनी शाळा मुखेल्यांमदी सुसंवाद गरजेचो आसा अशें शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये हांणी म्हटलां. आनी भारतीय नौदळान फाल्यां गोवा सागरी परिसंवादाच्या 5व्या आवृत्तीचें आयोजन केलां. पुराय खबरो. भारतान अमेरिकेतल्या डेलावेअर हांगच्या क्लॉड लिडर्स समिटान जागतिक वाड, शांतता आणि सुरक्षिते खातीर आपले दृष्टीकोन स्पष्ट केल्यात. शिखर परिषदेत उलयताना प्रधानमंत्री मोदी हांणी मुक्त, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो पॅसिफिका खातीर क्लॉडच्या वचनबद्धतायेचेर उजवाड घातलो. भलायकी, तंत्रगिन्यान आणि हवामान बदलाच्या पुढाराक चालना दिताना हे गट नेम आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था, शांतीकाय आणि स्थिरतायेचेर समर्थन करता हाचेर प्रधानमंत्र्यान भर दिलो. सध्या जग तणाव आणि संघर्षान असताना क्लॉड समिट जाता. जर सामायिक लोकशाहीच्या मूल्यांच्या आधाराचेर क्लॉड देश एकठांय काम करीत जाल्यार पुराय मानवतेखातीर खूप म्हत्वाचे थारतले अशें प्रधानमंत्र्यांनी म्हटलां. भारतीय जनता पक्षाच्या फुडारपणाखाला राज्यात डबल इंजिन सरकार बरो वावर करता. फाटले काय दीस आपले बदनामी करपी जे व्हिडिओ व्हायरल जातात ताचेर गोंयकारांनी विश्वास दवरचो न्हय अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां. हे व्हिडिओ राजकीय हेतूंतल्यान प्रेरीत असून बदनामी होच हाचो हेत आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी स्पष्ट केलां. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी फेसबुकाचेर स्पष्टीकरण दिवपी व्हिडिओ जारी केला. जमीन हडप प्रकरणात म्हजे कार्यकाळातूय कारवाय सुरू झाल्या जाल्या. आता मेरेन 58 जणांक अटक करपासयत 6 सरकारी कर्मचाऱ्यांक निलंबीत केल्यात. 99 जमनी सरकारान ताब्यान घेतल्यात. बिगर गोंयकारांच्या जमनी कांय सरकारी अधिकाऱ्यांक हाताक धरून त्यो हडप करपाचे प्रकार बरीच वर्सा सुरू आशिल्ले. या प्रकरणांनी आनीक कांय जणांचेर कारवाय जातली. सरकारी नोकरी भरती पारदर्शकपणान जावची म्हण कर्मचारी भरती आयोग स्थापन जाला. नोकर भरती कसलोच प्रकारचो भ्रष्टाचार जावचो न्हय हो हाचे फाटलो हेत आसा अशें मुखेलमंत्र्यान मुखार सांगले. जुवारी जमीन उद्देगीक वापराखातीर जुवारी कंपनीक दिल्ली जमीन वापराच्या प्रकारान बदल करून कोण कमिशन घेता हे बेगीनूच स्पष्ट जातले. या जमीन भानगडीन कसलोच संबंध ना अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी स्पष्ट केलें. गोंयांत डबल इंजीन सरकार बरो वावर करता. म्हजेर आनी सरकाराचेर गोंयकारांचो पुराय विश्वास आशिल्ल्यान बदनामीकारक व्हिडिओचेर कोणूच विश्वास दवरचो ना अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. सकारात्मक शिक्षणीक वातावरण निर्मिती खातीर वेवस्थापन आणि शाळा मुखेल्यांमदी सुसंवाद आसपास जाय असे गोय शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये हांणी सांगले. गोवा उच्च माध्यमिक प्राचार्य संघटनेचे घडोवन हाडिल्ल्या 2 दिसांच्या कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते उलयताले. उत्तर गोयातल्या हडपडे विलेज रिसॉर्ट सभागरान ही कार्यशाळा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरणातली आव्हानां पेलतले जाल्यार शिक्षण वाठारातल्या सगळ्या घटकांनी एकठांय येऊन काम करपाची गरज आसा अशें शेटये हांणी सांगले. उच्च माध्यमिक प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष उमेश नाईक हांणी येवकाराचे उलोवप केले. या वर्सा सेवा निवृत्त जाल्ल्या 12 प्राचार्यांचो शेटये हांच्या हस्तुकी या कार्यशाळेन भोवमान जालो. डॉ हेगडेवार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दीपक आमोणकार हांणी उपकाराचे उलोवप केले. रेल्वेच्या 3000 परस चड पदांखातीर भरती चालू आसा आणि ते खातीर अर्ज करपाची प्रक्रिया सुरू झाल्या. रेल्वे भरती मंडळान 21 सप्टेंबर सावन आरआरबी एनटीपीसी यूजी भरती 2024 खातीर अर्ज प्रक्रिया सुरू केल्या. कमर्शियल कम तिकीट लिपीक म्हळ्यारच क्लार्क, कनिष्ठ लिपीक आणि ट्रेन क्लर्क तशेंच हेर पदाखातीर भरती अर्ज करपाक इच्छूक आशिल्ले खंयचे उमेदवार आरआरबी अप्लाय gov.in चे वेबसाईटीचेर लिंक मेळोवपाक शकतात. हे भरती मोहिमेन रेल्वेन वट्ट 3445 पदां भरतले. अर्ज करप्यांची निमाणी तारीख 30 ऑक्टोबर आणि अर्ज शुल्क 22 ऑक्टोबर मेरेन आसा. कमर्शियल कम तिकीट लिपीक 2022 पदां, खाते लिपीक सह टंकलेखक 361 पदां, कनिष्ठ लिपीक सह टंकलेखक 990 पदां तशेंच ट्रेन क्लर्क म्हणून 72 पदां आसात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. भारतीय नौदळान फाल्यां नेव्हल ऑर कॉलेज गोंय हांगा गोवा सागरी परिसंवादाच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन केला. गोवा सागरी परिसंवाद हे भारत आणि हिंदी महासागर वाठारातल्या मुखेल सागरी राष्ट्रांमधल्या सहयोगात्मक विचार सहकार्य आणि परस्पर समजिकायपणा वाढवपाखातीर एक माची असा. या कार्यावळीची थीम हिंद महासागर प्रदेशातली सामायिक सागरी सुरक्षा आव्हानं, बेकायदेशीर आणि अनियंत्रित नुस्तेमारी आणि हेर बेकायदेशीर सागरी घडामोडी यासारखे धोके उणे करपा खातीर यत्नांची प्रगती अशी असा. या प्रदेशातल्या सागरी सुरक्षा वाढोवपाच्या नदरेन सहकार्यात्मक यत्नांचेर चर्चा जातली. या दोन दिसांच्या परिसंवादान 12 हिंद महासागर दर्यादेग वाठारातल्या देशाचे नौदळ प्रतिनिधी वाटेकार जातले. रस्त्यार कोयर उडोवपी मनशाकडल्यान व्हड दंड घेवन ताची गाडी जप्त करतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. शेनवारात आनी गोंयभरातल्या पंच सरपंचांक स्वच्छता ही सेवा मोहिमेची ऑनलायन पद्दतीन माहिती दिली. कोयर वेवस्थापन करपा खातीर गोंय सरकारान वेगवेगळे प्रकल्प उभारल्यात. केंद्र सरकारूनय या दर्जेदार प्रकल्पाची दखल घेतल्या. पंचायत पालिकावरवी घराघरांनी वचून कोयर एकठांय करतात, तरी लेगीत कांय जाणांची मानसिकता अजूनही बदलूंक ना. अशे लोक रातच्या वेळार पोतयेन कोयर भरून रस्त्यार उडयतात, हाची आड आता खर कारवाय जातली. हे संबंधान आपणे पुलीस खात्याक आदेश दिल्यात असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. आता रस्त्याचे कोयर उडयताना कोणी दिसलं झाल्यास त्या मनशाचा फोटो काढून पोलिसे कागाळ करची, अशा मनशाचे दंडात्मक कारवाय जातली. स्वच्छता ही सेवा ही मोहीम 2 ऑक्टोबर मेरेन चालू उरतली. या काळात पंचायत पालिकांनी घरातली रद्दी पोरणे फर्निचर आणि हेर कोयराची वस्तू एकठांय करपा खातीर खाशेली मोहीम सुरू करची. या कोयराची विक्री करून मेळिले पैसे कोयर उखलपी लोकांच्या कल्याणा खातीर वापरचे. पंच सरपंच नगरसेवकांनी फुडाकार घेऊन आपलो वाठार निवळ दवरपाचो यत्न करचो असे मुखेलमंत्र्यांनी सांगला. शेतकी मंत्री रवी नायक हांच्या अध्यक्षतेखाला सरकारान स्थापन केल्ले समितीन कृषी धोरणाचो मसुदो तयार करून तो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे कडेन धाडला. फुडल्या म्हयन्यान जावपी राज्य मंत्रीमंडळ बसकेन मसुद्याक मंजुरी मेळटली आणि तो लोकांच्यो सुचोवण्यो तशेंच हरकती खातीर दवरपाची शक्यता आसा अशी माहिती शेतकी खात्यातल्या गोपांनी दिल्या. गोंयचे कृषी धोरण तयार करपाची येवजण फाटल्या कितल्याशाच वर्सांच्यान चलताली, पूण धोरण प्रत्यक्षान येवंक नाशिल्ले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मुखेलमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळातूच कृषी धोरण तयार करपाचे संकेत दिल्ले. ते प्रमाण दुसऱ्या कार्यकाळात धोरण तयार करपाची प्रक्रिया लेगीत सुरू केली. हे विशी शेतकी मंत्री रवी नायक हांच्या फुडारपणाखाला शेती मळावयले तज्ञ आणि शेतकऱ्यांचा आस्पाव आशिल्ली समिती स्थापन केली. हे समितीन शेतकऱ्यांच्यो सुचोवण्यो विचारांत घेऊन धोरणाचो मसुदो तयार करून तो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांका सादर केला. मुखेलमंत्री मसुद्याचे विचार करतात. फुडल्या म्हयन्यान जावपी गोंय मंत्रीमंडळ बसकेन मसुद्याक मंजुरी दिवपाची आणि तो सुचोवण्यो तशेंच हरकती खातीर उक्त करपाचो विचार लेगीत करतात असे गोपांनी म्हटला. मजगती कृषी धोरण संबंधात स्थापन केल्ले समितीन मसुदो तयार करताना शेतकऱ्यांक ऑनलाईन पद्धतीन सुचोवण्यो करपाक सांगितले. ताचे वयल्यान विरोधी पक्षासयत कांय शेतकऱ्यांनी सरकाराचेर टीका केली. ते उपरांत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी कांय वाठारांनी वचून शेतकऱ्यांच्यो सुचोवण्यो समजून घेतिल्ल्यो. सुजन संवाद गोंयावतीन ज्येष्ठ साहित्यीक आणि ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत रवींद्र केळकर हांच्या जन्मशताब्दी वर्सा निमतान ज्ञानपीठकार रवींद्र केळकर साहित्य आणि जीण या विषयावेली आंतरमहाविद्यालयन आणि विद्यापीठ पावड्यावेली कोकणी प्रश्नमाची सर्त आयोजित केल्या. ही सर्त शेनवारा 5 ऑक्टोबर दिसा सकाळी 9:30 वरांचेर फर्मागुडी फोंडे हांच्या जीव्हीएमएसच्या डॉ दादा वैद्य बीएड महाविद्यालयाच्या सभागरात जातली. ही सर्त गोवा कोकणी अकादमीच्या जोड पालवान जातली. या सर्तीन वाटेकार जावपा खातीर 1 ऑक्टोबर मेरेन आयोजकांकडेन प्रवेश अर्ज पावोवपाचे आवाहन केला. कोकण मराठी परिषद गोंय या संस्थेन नव्या गोंयच्या लेखक लेखिकांक प्रोत्साहन दिवपा खातीर साहित्य पुरस्कार येवजण जाहीर केल्या. या पुरस्कारा खातीर 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या काळात प्रकाशित जाल्ली पुस्तकां हांका पात्र थारतली. तशेंच बरोवप्यांचे पयलेच प्रकाशित जाल्ले पुस्तक असे पयले प्रमाणपत्र यादिस्तीक पयशे प्रमाणपत्र यादिस्तीक आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असा अशी घोषणा एडव्होकेट रमाकांत कलब हांणी केल्या. या पुरस्कारा वाटेकार जावपी इत्सुकांनी 20 ऑक्टोबर 2024 मेरेन कोंकण मराठी परिषद गोंय या संस्थेकडेन आपल्या पुस्तकाच्या प्रती धाडच्यो गरजेचे असतात. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुक्त सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो पॅसिफिका खातीर क्लॉडच्या वचनबद्धतायेचेर उजवाड घातला. आपल्या आड बदनामी करपी व्हायरल जावपी व्हिडिओचेर गोंयकारांनी विश्वास दवडचो न्हय असे आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. सकारात्मक शिक्षणिक वातावरण निर्मिती खातीर व्यवस्थापन आणि शाळा मुखेल्यामदी सुसंवाद गरजेचो असा असे शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये हांणी म्हटलां. आनी भारतीय नौदळान फाल्या गोवा सागरी परिसंवादाच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन केला आणि इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो.